ऐका ऐका तुम्ही एक कहाणी जी आई बाबांनी ओळखली नाही
ओळखली नाही ओळखली नाही.
मुलांच्या साधेपणासोबत खेळत आहेत ऑनलाईन शिकारी
ऑनलाईन शिकारी ऑनलाईन शिकारी.
हसत्या खेळत्या मुलांवरती करतात हे शोषण भारी
शोषण भारी शोषण भारी.
गोड गोड बोलण्याने मुलांना फसवतात प्राणी
मुलांना फसवतात प्राणी.
आणि मग चुप आणि भीतीमुळे घाबरून जातात छोटे हे तारे.
लक्ष द्या पालक आणि नातेवाईक, 18 वर्षांखालील मुलांचे ऑनलाइन लैंगिक शोषण आणि अत्याचार हा दंडनीय गुन्हा आहे. कायदा तुम्हाला मदत करण्यासाठी आहे. मुलांवर होणारे ऑनलाइन लैंगिक शोषण आणि अत्याचाराची तक्रार बहुतांशी मुले आणि त्यांचे पालक समाजात असलेल्या प्रतिष्ठेमुळे करत नाहीत. ऑनलाइन लैंगिक शोषण आणि अत्याचाराला बळी पडलेली कोणतेही मुले तुम्हाला माहीत असल्यास 100 किंवा चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 किंवा 112 डायल करून किंवा राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग 1800-115455 किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन क्रमांक 1930 वर त्वरित तक्रार करा किंवा महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाला 0222-492-0894 या क्रमांकावर संपर्क करा. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि चाइल्ड फंड इंडिया द्वारे सार्वजनिक हितासाठी जारी केले.